आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उत्कृष्ट दर्जाच्या चित्रीकरणासाठी राज्यात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निफ्टी वेव्ज इंडेक्सचं उद्घाटन. वेव्ज परिषदेत वेव्ज बाजारनं पहिल्या 1.5 दिवसात केला 254 कोटी रुपयांचा व्यवसाय. पुढच्या 4 वर्षात देश दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची ग्वाही. आणि अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप यांचं निधन. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत सुरू असलेल्या वेव्ज परिषदेत भारत पेव्हिलियनला मुख्यमंत्र्यांनी आज भेट दिली, त्यावेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. या 2 स्टुडिओच्या उभारणीसाठी प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत सामंजस्य करार केले आहेत. या स्टुडिओंमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रीकरण करता येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गोदरेजच्या सहाय्यानं पनवेलमध्ये 2000 एकर जागेवर चित्रनगरी उभारली जाणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचंही ते म्हणाले. आता चित्रनगरी उभारण्यासाठी जागेची नाही तर तंत्रज्ञानाची गरज आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाही आहे, आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंगपासून प्रॉडक्शन पोस्ट प्रॉडक्शन सगळ्या गोष्टीकरता इकोसिस्टीम त्या ठिकाणी असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी वेव्ज इंडेक्सचं अनावरण केलं. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या 43 कंपन्यांच्या समभागांचा सहभाग या निर्देशांकात आहे. राज्य सरकारनं आज 2 विदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार केले. नवी मुंबई इथं सिडकोच्या पुढाकारानं एज्यू सिटी तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. यात जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांपैकी 10 ते 12 विद्यापीठं आणली जाणार आहेत. अशाच प्रकारच्या 2 विद्यापीठांशी आज करार झाले आहेत. या अंतर्गत दोन्ही विद्यापीठं प्रत्येकी 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेत दुसऱ्या दिवशी आज जागतिक माध्यम संवाद कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं. तंत्रज्ञान आणि परंपरा हातात हात घालून जायला हव्यात असं परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर या सत्राचं उद्घाटन करताना म्हणाले. तंत्रज्ञानामुळे तरुण पिढीचा अनुभव समृद्ध होतो, विकसित भारताच्या निर्मितीसाठी नवोन्मेष आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. संस्कृती सर्जनशीलतेला प्रेरित करते असं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. संस्कृतीच्या वैविध्याला आपण पाठिंबा द्यायला हवा असंही ते म्हणाले. या सत्रात 77 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत अमेरिका सर्जनशीलता परिसंस्थेला चालना देण्यासाठी वेव्ज परिषदेत सत्र आयोजित करण्यात आलं. अमेरिकेचे काउन्सलर माईक हँकी यांनी या सत्राचं उद्घाटन केलं आणि उपस्थितांना संबोधित केलं. भारतानं आपलं तत्वज्ञान ज्ञान आणि शिकवणीच्या आधारे जगाच्या ज्ञानात भर टाकली असं उद्योजक नीता अंबानी म्हणाल्या. त्या वेव्ज परिषदेत एका चर्चासत्राला संबोधित करत होत्या. वेव्ज परिषदेत आज रेडिओ रिइमॅजिन या विषयावर चर्चासत्र झालं. नभोवाणी हे खरोखर लोककल्याणासाठी काम करणारं माध्यम असून भारत ही नभोवाणीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे असं प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी वेमपट्टी यावेळी म्हणाले. वेव्ज परिषदेत वेव्ज बाजारनं पहिल्या 1.5 दिवसात चित्रपट संगीत अॅनिमेशन VFX आदी क्षेत्रांमध्ये 254 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पुढल्या 2 दिवसात यात आणखी भर पडेल असं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. वेव्ज बाजारमधल्या खिडकी गाव या प्रकल्पानं एशियन सिनेमा फंडशी VFX करार केला. या प्रकल्पाचं मूल्य 2 कोटी रुपये आहे. जागतिक प्रेक्षकांसाठी कंटेंट निर्मिती करण्याच्या उद्देशानं सध्या OML आणि गॅसप्रॉम मीडिया यांच्यात करार होणार आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शक मकिको एबाबा यांनी शीन चान इंडिया इयरची आजच्या वेव्ज परिषदेत घोषणा केली. नाशिक शहरात आज 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 50 दिवसांच्या उलट गणनेनिमित्त योग महोत्सव घेण्यात आला. पंचवटीत रामकुंड परिसरातल्या गौरी मैदान इथं सामूहिक योग प्रात्यक्षिकांनी योग महोत्सवाची सुरुवात झाली. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर योग अभ्यासक आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. 11वा योग दिवस देशात 1 लाख ठिकाणी साजरा होईल त्यादृष्टीनं नियोजन करण्यात आलं असून त्यासाठी योग संगम ॲप तयार करण्यात आलं असून त्यात नोंदणी करून योगसाधना करता येईल अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली.
कुठलाही आजार होऊ नये म्हणून योगा केला जातो आणि म्हणून योगा सगळ्यांनी केला पाहिजे. लहान मुलं असतील, महिला असतील, पुरुषाला तर आम्ही आता योगाची काही पॅकेज पण आणत आहे की लहान मुलांनी कोणता योगाचे आसनं केले पाहिजे, तरुणांनी कोणते केले पाहिजे, आमच्या गर्भवती माता असतात त्यांच्यासाठी कोणता योगा चांगला राहील, ब्लड प्रेशरवाल्या लोकांसाठी योगाची कोणती आसनं, शुगरवाल्यांसाठी कोणता योगा असला पाहिजे, याचे पॅकेजेससुद्धा आम्ही तयार करून लवकरच ते लॉन्च करू.
मुलं आणि महिलांनी कोणती आसनं करावी तसंच आजारनिहाय कोणत्या प्रकारचे योगासनं उपयुक्त ठरू शकतात याचे पॅकेजेस लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये 2 दिवसांच्या राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेचं उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या 4 वर्षात देशातलं कोणतंही गाव शेत पाण्यापासून वंचित राहू नये आणि देश दुष्काळमुक्त व्हावा यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यात अस्तगाव इथं गोदावरी उजवा तट कालव्यावरचं बांधकाम आणि अस्तरीकरण कामाचं भूमिपूजन करताना ते बोलत होते. शासन तर आपलं काम करणारच आहे, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानं पाण्याचा काटकसरीनं वापर केला पाहिजे. गावातलं पाणी गावातच अडवून साठवावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. जगताप यांनी तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष अशी अनेक महत्वाची पदं भूषवली. या पदांसह ते 2 वेळा काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सलग 2 वेळा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. 1966 साखर नियंत्रण आदेशाचा व्यापक आढावा घेऊन केंद्र सरकारनं नुकताच साखर नियंत्रण आदेश 2025 मसुदा तयार केला आहे. साखर उद्योगाला नियंत्रित करणारी नियामक चौकट सोपी आणि सुव्यवस्थित करणं हा या मसुद्याचा उद्देश आहे. या मसुद्यात खांडसरी कारखान्यांचाही समावेश केला असल्यानं हे कारखाने शेतकऱ्यांना रास्त भाव देण्यासाठी बांधील राहतील. देशभरातल्या साखरेच्या एकूण साठ्यात कच्च्या साखरेचा साठाही समाविष्ट केला जाणार असल्यानं साखरेच्या एकूण साठ्याचे नेमके आकडे उपलब्ध होतील. त्याशिवाय घरगुती वापरासाठी आवश्यक भासणाऱ्या साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करून सरकार इतर पर्यायांसाठी साखरेचं नियमन करू शकेल. लातूर जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या व्यसनाचा विळखा नसल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आज ते वार्ताहरांशी बोलत होते. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या वतीनं कारागृहातले आरोपी आणि सजा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची विशेष संधी देण्यात आली. कैद्यांचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रशासनानं ही भेट आयोजित केली होती. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना माजलगाव उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना आमदार धनंजय मुंडे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. उजव्या कालव्यातून पाणी न मिळाल्यामुळे परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांची पिकं करपू लागली होती. त्यामुळे मुंडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेटून पाण्याची मागणी केली होती. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 44.5° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यातल्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्कृष्ट दर्जाच्या चित्रीकरणासाठी राज्यात 2 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निफ्टी वेव्ज इंडेक्सचं उद्घाटन. वेव्ज परिषदेत वेव्ज बाजारनं पहिल्या 1.5 दिवसात केला 254 कोटी रुपयांचा व्यवसाय. पुढच्या 4 वर्षात देश दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची ग्वाही. आणि अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.